chinimandi.com podcast.
विजी डेली शुगर मार्केट अपडेट बुधवार 18 मार्च 2020. डोमेस्टिक मार्केट देशभरात बाजार स्थिर राहिला. महाराष्ट्र S30 साखरेचा व्यापार 3050 रुपये ते 3140 रुपये प्रति क्विंटल राहिला. दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3250 रुपये ते 3285 रुपये प्रति क्विंटल राहिला. तर M30चा व्यापार 3325 रुपये ते 3340 रुपये राहिला. उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3170 रुपये ते 3250 रुपये होता. गुजरातमध्ये M30चा व्यापार 3270 रुपये ते 3290 रुपये राहिला. कोलकाता S30 साखरेचा व्यापार 3440 रुपये ते 3460 रुपये राहिला. तर M30चा व्यापार 3460 रुपये ते 3490 रुपये राहिला. तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3260 रुपये ते 3325 रुपये होता. तर M30चा व्यापार 3225 रुपये ते 3325 रुपये राहिला. कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत. इंटरनॅशनल मार्केट लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $336.60 प्रति टन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $10.82 होते. करन्सी आणि कमोडिटी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.28 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअलचा व्यापार 5.01 मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स 1899 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $25.70 होते. इक्विटी BSE सेन्सेक्स 1709.58 अंकांनी खाली येऊन 28869.51 अंकावर बंद झाला. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 498.25 अंकांनी खाली येऊन 8468.80 अंकावर बंद झाला.